Thank you. अवतारी संत sir.
Sir, the world is pure letter. Pahayani Sikati Akata, particular meaning the letter, Jipuja is there. After that, the answer by here, Purna Bodhamaya, after that, the Jivan. आज त्यांचं स्मरण करून अप्रू आणि आपली सर्व पवित्र करावयाच्या कार्यक्रमाची सुरुवात करतात असं वाटते. प्रश्न शांतपणे बोलणे किंवा आपले म्हणणे शांतपणे पसरवून देणे ही एक कला आहे. मला ती जमत नाही. बोलताना प्रति स्पर्धित राहते. म्हणून जमण्यासाठी काय उपाय करावा असं प्रश्न आहे. प्रॅक्टिकल असा प्रश्न विचारलेला आहे. प्रत्येकांचे एक स्वभाव असतो, प्रत्येकांची एक प्रकृती असते. काही जण शांतपणे बोलतात, काही जणांच्या बोलण्याची प्रती थोडीशी वरची असते. पण प्रती वरची असते म्हणजे ते भटतातच असं नाही. त्यांचं मनामध्ये काही दुसऱ्यांच्या विषयी राग असा असतो असं समजायचं कारण नाही. काही जणांनी शांतपणे बोलतात पण शांतपणे इतकं भयानक बोलतात शांतपणाचा राग येईल इतके ते त्याला एक प्रकारे आपण पॉझिटिव्ह म्हणू की दुसरा किती जरी कागदाने चिडलेलं असलं तरी हे शांतपणे इतके शांत असे करतात की दुसऱ्याला वाटत की आता काय करू असं हे असं शांतपणे आमचा जो प्रश्न विचारलेला आहे हा कागदांचा प्रश्न आहे. त्यामुळे आपण थोडेसे रागून बोलणं चुकून बोलणं असं आपल्याकडून होऊ नाही. एकंदरीतच आपल्या बोलण्यामध्ये शांतपणा असावा अशा उद्देशाने हा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे. आज जर शांती असेल तर बाहेर शांतपणे बोलणं अर्थात अभ्यास जर आपल्या आपल्या तसं बोलणं होत नसेल तर त्याचा अभ्यास करणं आवश्यक आहे. जर आपल्याला राग येत असेल आणि आपण त्यांच्यापट्टीवर पटकन जातो असं जर आपल्याला जाणवत असेल तर आपण जर संकल्प केला की मी शांतच राहील, मी जास्त चुरडाघडा करणार नाही अशा तरी आपण जर संकल्प केला तर प्रकृतीप्रमाणे आपलं चिन्ह थोडं होईल. पण त्यामुळे लागले त्याच्यानंतर आपल्याला आपल्या त्या संकल्पाची आठवण झाल्यामुळे आपण पुढच्या प्रसंगामध्ये ते सुधारून घेऊ शकतो. कर्म ही अशी गोष्ट आहे की कर्मामध्ये आपल्याला सुधारणा करता येईल. कर्मामध्ये चूक आपल्याला दिसते आणि ती चूक आपल्याला दिसली आपल्यातलाच अवगुण आपल्याला दिसला आणि तो आपल्याला सुधारायचा आहे अशी जी आपली इच्छा असेल आपली प्रकृती आपल्याला सुधारायची आहे आपला हा अवगुण आहे आणि हा आपल्याला सुधारायचा आहे अशी जर आपली आंतरिक इच्छा असेल तर ते सुधारणं शक्य आहे. नंतर आपल्या अवगुणांचा असंच पाहिजे जगामध्ये असं बोलण्याचं चालतच नाही. त्यातले लोक ऐकणार कसे असं आपल्याच अवगुणांचं आपण एक त्याला जर प्रोटेक्शन आपण केलं तर अवगुण कधीच बदलणार. आपल्याला आंतरिक इच्छा पाहिजे की आपल्याला अवगुण बदलायला पाहिजे. समर्थांनी असं म्हटलंय सगळं अवगुणांमध्ये अवगुण आपले अवगुण वाटती गुण आपले अवगुण गुण वाटतात. मग तिथे बदलायला काही शक्यता नाही, तिथे बदल होणारच नाही. पण बदलायची इच्छा जर असेल तर ते बदलत आहे. समर्थन साधकाचं रक्षण करताना अवगुण त्यागी दिवसेन दिवस आणि उत्तम गुणांचा अभ्यास या नावावर साधतो असं म्हटलेलं आहे. जिथं आधी आपले अवगुण समजून घेतो किंबहुना संतांच्या संगतीमध्ये गेल्यावर त्याला ते अवगुण समजतात. सत्संगती करायला फार मोठा फायदा आहे. संतांचं जीवन ज्या पातळीवर ज्या पद्धतीने जीवन जगत असतात त्यांचं जीवन जे असतं एक ओपन बुक असा उघड्या ग्रंथ त्यांचा आणि त्याच्यातून त्यांच्या चरित्राच्या प्रसंगांमधून त्यांच्याकडे जर आपण साक्षेपाने अंतर्मुखपणे त्यांच्या जीवनाकडे जर पाहिलं तर आपलं जीवन आणि त्यांचं जीवन यांच्यात एक तफावत जी असते तफावत आपल्याला जाणवत आणि ती जाणवणं आणि आता ही आपल्याला कमी करायची आहे अशी आपल्या ठिकाणी तळमळ इच्छा निर्माण होणं हे आवश्यक आहे. असं जर झालं तर मग ते बदलता येईल आणि याला सद्गुरुमुखातून संतांच्याकडून श्रवण घडणं ही खूप आवश्यक अशी गोष्ट आहे. स्वामीजींची स्वामी माधवनाथांकडे जेव्हा जायला सुरुवात केली रोज त्यांचं जवळजवळ ज्ञानेश्वरीवर प्रवचन आहे आणि दिवसांमध्ये जे काही चुका घडलेल्या असायच्या त्याचे काम थप्पड नेमकी त्या त्यांच्या प्रवचनाच्या बोलण्यातून बघायचे नेमकं लक्षात यायचं त्यामुळे आपण या ठिकाणी चुकतो चुकलेलो आहोत आणि चूक जाणवली तर आपल्याला सुधारायचा अवकाश आहे. म्हणून त्यांनी जे म्हटलंय ते हा एक गुण आपण म्हणून शांतपणे बोलणं शांतपणे दुसऱ्याचं ऐकून घेणं आपलं जर म्हणणं खरं असेल तर ते दुसऱ्याला शांतपणे सांगणं त्याच्या प्रकृतीला अवकाश देणं हा एक सद्गुण असं येईल. अशा अनेक सद्गुणांचं दर्शन आपल्याला संतांच्या जीवनामधून घडेल आणि स्वाभाविकपणे आपल्याला असं वाटतं की हे सद्गुण आपल्यामध्ये आले पाहिजे आणि ते असं करता आले पाहिजेत की आपल्याला आपल्याच अवगुणांचा त्रास होता नकळतपणे त्रास होता आणि हा त्रास आपल्याला जेव्हा आपण अंतरंग साधना वैयक्तिक साधना जेव्हा आपण करतो जेव्हा ध्यानाला डोळे दुसून बघतो किंवा नेमक्या या गोष्टींचा त्रास आपल्याला होता आणि ते जर चांगले गुण असतील चांगल्या गुणांचा आपण अंगीकार केला तर त्याचं एक समाधान आपल्या ठिकाणी असतं त्या समाधानाच्या योगानी एक शांती आपल्या ठिकाणी येते आणि त्या समाधानाची शांतीनी आपण जर साधना केली तर ती साधना योग्य रीतीने हळूहळू त्या साधनेमध्ये आपल्याला जे आपल्याला अभिप्रेत आहे ध्यानाची साधना आपण करत असू तर ध्यानाच्या साधनेमध्ये आपल्याला निर्विचार साक्षीत्व जमणं निर्विचार किती आपल्याला क्षण प्राप्त होणं आपण नामाची साधना करत असू त्या नामाच्या साधनेमध्ये आपल्याला नामाविषयी प्रेम वाटणं नाम घ्यायचं म्हणून घ्यायचं बाळ हातामध्ये फिरते मन सगळीकडे फिरते पण साधारण नाम घेतो आहे असं तरी तो नाम नाही. तर प्रत्येक नामाबरोबर ते नामी जो आहे त्या नामीच्या विषयी आपल्याला प्रेम वाटणं हे जर घडायचं असेल तर त्याच्याकरता आपलं इतर जीवन व्यवहार करायचं जे जीवन आहे त्याच्यामध्ये सद्गुणांचा अभ्यास करणं आवश्यक आहे. म्हणून भगवद्गीतेमध्ये सुद्धा जे गुण सगळीकडे सांगितलेले आहेत जी लक्षणं सांगितलेली आहेत तिथं प्रज्ञाची लक्षणं आहेत, भक्ताची लक्षणं आहेत, ज्ञानी महापुरुषाची लक्षणं आहेत, गुणाधिकाची लक्षणं आहेत, दैवी गुण जे सांगितलेले आहेत हे गुणांचा अभ्यास करणं हा अभ्यास करणं साधनेच्या बरोबर आवश्यक आहे. आपली जी साधना वैयक्तिक ध्यानाची नामाची आहे त्याच्या व्यतिरिक्त याच्यामध्ये या गुणांचा अभ्यास करणं आवश्यक आहे. या गुणांच्या अभ्यासाने आपल्याला साधनेमध्ये स्थिरता प्राप्त होतात. म्हणजे म्हणजे की शांतपणे बोलणे, आपण आपलं म्हणणे शांतपणे दुसऱ्याला सांगणं किंवा दुसऱ्याचं शांतपणे ऐकून घेणं या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्या ठिकाणी जर शांती असेल आतमध्ये आपण जर क्रांती गुणांचा अभ्यास करत असू तर आपल्याकडे आपल्या ठिकाणी क्रांती आहे. तिथे जर अस्वस्थता असेल तर मग ते होणार नाही. स्वामीजी ते सकाळी गोष्ट सांगत होते की एक लामा होते, ते लामा एका सरोवरामध्ये एक खोली घेऊन ते आपल्या भागामध्ये मधल्या भागामध्ये स्वतः उद्ध्वस्त गेले. मध्यभागी गेल्यावर त्यांनी त्यांची वर्धी जी होती त्या त्यांनी धुवून दिली खोलीमध्ये आणि शांतपणे ते ध्यानाला बसले. शांतपणे ध्यानाला बसले सर्व इतकं सुंदर असं निसर्ग होता, अथांग पसरलेलं पाणी, आजूबाजूचा निसर्ग यांनी सहज त्यांचं अतिशय सुंदर असं ध्यान विसर्जन आहे. आणि अशा अतिशय शांत ध्यानाच्या याच्यामध्ये असताना त्यांच्या उभीला एक धक्का बसला. धक्का बसल्याबरोबर त्यांच्या मनामध्ये क्रोध जागृत झाला. त्यांना वाटलं की इतकं मी शांत या ठिकाणी बसलेलं आहे, कोण येऊन माझ्या उभीला धरत कोण आहे हा? असं क्रोधाचं निर्माण झालं आणि त्यांनी डोळे उघडून पाहिलं तर एक मोकळी होळी येऊन त्यांच्या खोलीला धडकली होती. कोणीच नव्हतं त्याच्यामध्ये. त्यांनी विचार केला हे कशामुळे झालं, क्रोध मला का आला? विचार जो उठला हा कोण मला येऊन धरायचा, आतमध्ये अस्वस्थता, आतमध्ये क्रोध आधीच होता, आतमध्ये अस्वस्थता आधीच होती आणि ती अस्वस्थता बाहेर यायला केवळ ती धडक बसणं हे कारण घडलं. म्हणजे आपली जी पट्टी बोलताना वर चढते याला कारण बाहेरच नसून आपल्या आतमधलीच अस्वस्थता. आपली आतमधली अस्वस्थता जर शांत होईल, ती जर कमी होईल तर बाहेरचे आपल्या प्रकृतीच्या अंगाने बाहेरच्या ज्या गोष्टी आपल्या प्रकट होत असतात डोळ्यातून बोलण्यातून ज्ञानेश्वर महाराजांचे वर्णन करताना पाहतात कसे असं त्यांनी म्हणले की डोळे नारातांची सुटी हा वर्णन केले ज्ञानेश्वर महाराजांनी. नाराचं म्हणजे बाण बोलतात असे म्हणतात की डोळ्यातून तुम्ही बाण जाते ठीक आहे. कारण का? आतमध्येच हिंसा आहे, आतमध्ये हिंसेचा भाव असल्यामुळे डोळ्यातून हिंसेचाच भाव प्रकट झाला. आतमध्ये जर अहिंसा असेल तर अहिंसा या गुणाचा जर अभ्यास असेल, सगळ्यांविषयी प्रेम असेल, तर प्रेमच प्रगती. म्हणजे दैवी गुणांचा अभ्यास करणं आपल्या साधनेच्या जोडीला दैवी गुणांचा अभ्यास करणं ही अत्यंत आवश्यक अशी गोष्ट आहे. आपल्याला परमानंदाच्या अंतरंगामध्ये जर शिरायचं असेल तर दैवी गुणांचा अभ्यास करणं आवश्यक आहे. मग प्रकृतीच्या अंगाने चांगले गुण प्रकट होतील आणि चांगले गुण प्रकट झाल्यानंतर देखील त्या गुणांच्या विषयी अभिमान न येणं. म्हणून भगवंतांनी जे दैवी गुण सांगितले तिथे दैवी गुणाचा धुण्याचा गुण सांगितला अभय. दैवी गुणाचा जर परिपोष व्हायचा असेल तर अभय हा गुण पाहिजे. विनोबा असं म्हणतात की भयमुक्त अशा याच्यामध्ये दैवी गुणांचा विकास होणार. पण असा दैवी गुणांचा विकास झाल्यानंतर त्या दैवी गुणांच्या विषयी अहंकार जर यायला नको असेल तर मागून कुणीतरी रक्षण करणारा पाहिजे. म्हणून त्यांनी शेवटचा दैवी गुण जाती मान्यता जे नम्रता हा सांगितलेला आहे. अशा तऱ्हेने दैवी गुणांची थोड सेना आहे. त्याच्यामध्ये अभय हा पुढे सेनापती आहे आणि मागून रक्षण करते वहिलांचं पाहिजे असेल तर तिथे नम्रता हा गुण आहे. अशा तऱ्हेने या गुणांचं देखील एका ठिकाणी समतोल त्याचा अहंकार नसणं अशा तऱ्हेने याचा विकास आपल्या जीवनामध्ये आणि हा विकास आपल्याला संतांच जीवन पाहून आपल्याला सद्गुरूंकडे पाहून आपल्याला आपल्या जीवनामध्ये त्याचा परिपोष करणं शक्य आहे. म्हणून त्यांनी जे म्हणले की शांतपणे बोलणं हा एक त्याचा भाग झाला. असे अनेक दैवी गुण जे आहेत त्याचा परिपोष आपल्या ठिकाणी अभ्यासाने समर्थ म्हणतात उत्तम गुण अभ्यासिता येतील अवगुण चालिका जाती. उत्तम गुणांचा अभ्यास करता येतो. समर्थ गुणाची न झाले उपाय काहीतरी धरावी म्हणजे अकांतुक गुण असतील. हे दैवी गुण आहेत, चांगले गुण जे आहेत, उत्तम गुण जे आहेत हे अकांतुक गुण आहे. त्याचा अभ्यास केल्याखेर आपल्या ठिकाणी येणार. त्याचा अभ्यास करून आपल्या जीवनामध्ये जर आले तर आपलं जीवन परमार्थाच्या दृष्टीने आपण त्या परमार्थाच्या अंतरंगामध्ये जाऊ आणि खरी शांती समाधान जे आपल्याला अपेक्षित आहे, खरा आनंद जो अपेक्षित आहे तो या अभ्यासामुळे आणि सत्संगतीमुळे सद्गुरूंच्या कृपेने हा आपल्याला प्राप्त होऊ शकतो.
Hey. आत्मबोध जरी होऊ शकला नाही तरी आपल्या स्मरणात व आपली मूर्ती डोळ्यासमोर पाहत असताना हा देह ठेवता येईल व आपल्या चरणांजवळ परत आपलेच ऋणायित होण्यासाठी येता येईल असा प्रश्न कोणी विचारलेला आहे. त्यांनी जेव्हा म्हटलं की आमच्यापैकी बहुतेक जण हे वयाची 50 वर्ष पूर्ण झाल्यानंतर सत्कर्मानेच आपल्याकडे आलो तेव्हा हा वैयक्तिक ही प्रश्न असेच ज्यांनी विचारलाय त्यांचा. तसंच जे 50 वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या पूर्वीच्या सत्कर्मानी आलेले आहेत अशांचा प्रातिनिधिकही कदाचित असेल. आपणही कृपाळूपणे आमचा स्वीकार केला. इतक्या वर्षांचे प्रकृतीचे संस्कार घेऊनच आपल्याकडे आलो आपणही कृपाळूपणे आमचा स्वीकार केला म्हणजे पूर्वीच्या सत्कर्मानेच आपल्याकडे आलो. पण इतक्या वर्षांचे प्रकृतीचे संस्कार घेऊन आपल्याकडे आलेलं असताना आपणही कृपाळूपणे आमचा स्वीकार केला असं म्हटलेलं आहे. म्हणजे सत्कर्म ही आहेत आणि काही पूर्वीचे संस्कार असतील त्याच्याकडे दुर्लक्ष करून कृपाळूपणाने आपण स्वीकार केला असं म्हणायचं आशा. आपण जेव्हा सद्गुरूकडे येतो तेव्हा एका परंपरेमुळे आपण सद्गुरूकडे येतो हे निश्चित आहे. त्या परंपरेमध्ये आपल्या कर्म कर्माचे अनुभव पूर्वानुभव स्मृती आणि आलेल्या अनुभवाने हळूहळू निश्चय होत सत निश्चय होत असा बदलत बदलत आपण एका भूमिकेवर येतो आणि मग संत वचन पटायला फक्त कोणी एखाद वेळेला पावसला जातो की त्याची सुरुवात असते गोंधळल्यात जातो की त्याची सुरुवात असते यात्रा करून येतो की त्याची सुरुवात असते पण त्याची सुरुवात आधीपासूनच झाली. आपल्या कर्मातून आपण हळूहळू घडत असतो जे आपलं घडणं असतं त्या घडण्यामुळं आपल्या आंतरव्यक्तीवर काही निश्चयात्मक परिणाम होतात आणि त्यामुळं आपल्याला वाटतं की आपण आळंदीला गेलो आणि मग आपल्याला आपण आळंदीला गेलो आणि डोळ्यातून पाणी वाहायला लागलं असं जर एखाद्याच्या बाबतीत झालं असेल आणि मग संतांकडे आला किंवा शास्त्र ग्रंथ पाहिले तर हे पाणी डोळ्यातून येणं हे आळंदीच्या ज्ञानेश्वर महाराजांच्या दर्शनाचा सुपरिणाम असेल पण त्याच्याबरोबर त्याचा तो कर्मविपाक देखील असतो. कोणती गोष्ट केव्हा भावेल हे सांगता येत नाही. तशा प्रकारे एक क्षण असा ज्याला सॅच्युरेशन पॉइंट असं म्हणतात तो येतो आणि त्याच्यातून मग नंतर आपलं जीवन बदलचं आपण येतो आणि हा कधीही सांगता येत नाही. म्हणजे कोणाचा 50 मध्ये येतो कोणाचा 45-40 मध्ये येतो कोणाचा 35 मध्ये येतो कोणाचा अगदी 16 देखील येतो. हा जो 16 किंवा 20 किंवा 25 येतो तर त्यांना तुलनेने कितीतरी काळ पुढे मिळालेला असतो ते नक्की आहे. जीवनाची बरीच वर्ष शिल्लक राहिलेली असतात त्यामुळं तरुण वयामध्ये जे येतात त्यांना आयुष्याचा जास्त काळ मिळतो हे अगदीच बरोबर आहे. पण जे तरुण वयामध्ये येतात त्यांचा देखील त्या जन्मामध्ये किंवा मागच्या जन्मामध्ये जी काही कर्म हातून घडलेली असतात त्यामुळे त्यांची बुद्धी हळूहळू तशी पळत किंवा एकदम आकर्षित होत ते सद्गुरूंकडे येतात. म्हणजे जी गोष्ट 50व्या वर्षी घडते तीच गोष्ट 16व्या वर्षी 18व्या वर्षी घडलेली असते. आपण एकाच कर्माचा विचार करतो तसं नाहीये. त्याच्याऐवजी हा समुच्चयात्मक परिणाम आहे. असं असल्यामुळे कोणी लवकर येताना दिसतो, कोणी उशिरा येताना दिसतो, आणि जो उशिरा आलेला आहे त्याला खरंच या समूहामध्ये पाहून असा प्रश्न पडतो की यांच्या वयाचे आपण आलो असतो तर किती बरं झालं असतं. एक पण त्याला इलाज नाहीये हेही त्यांना समजत. आपण जेव्हा आलो तो आपला भाग्याचा काळ म्हणून आपण समजावा. शिवाय गिरीश तो मनोगत आणि ते मनोगत झाल्यावर मी असं म्हटलं की हे खरं म्हणजे छापून आपण याच पदरक करून वाटलं पाहिजे इतकं चांगलं झालं असं मी म्हणलो. आणि खरंच त्याचं मनोगत खूप चांगलं झालं. त्याने सांगितलेल्या त्याच्या आयुष्यातल्या गोष्टी या तशाच प्रकारे चांगल्या होत्या. त्यामुळं एक प्रकारे आपण लहान वयामध्ये आलो असतो तर बरं झालं असतं असं वाटत असतानाच तो विचार आता झटकून टाकला आणि आता आपण इथून पुढे काय करावं असं वाटलं. हे सगळं ठीक आहे. साधकांनी जी जी मनोगत आहे त्या मनोगताकडे तिथली विशिष्ट दृष्टी पाहावं असं मी सांगेन. ही ऐकावी, चांगलंय म्हणावं आणि आपल्या शिक्षकांना माहीत आहे अशा वेतानेच ही ऐकाव. तसंच जी व्यक्ती या व्यासपीठावरून म्हणजे तिथं अध्यात्म मंगल खांबून माया पाडण्यासाठी विशेष करून 1985 साली माया पाडण्याचं केंद्र झालं आणि किती तरुण मनोगत किंवा निरूपण सांगत असताना त्या निरूपणाच्या शेवटी किती निश्चय करून घेतली हे मी पाहिलेलं आहे. स्वामीजी वाहवा केली त्यांनी निश्चय व्यक्त केला तो तिकडं गरजेचा असतो. मी नाव गिरीश घेतलं त्यांनी लिहिलेलं होत पण या मंडळींना सातत्याने कितीतरी वाटचाल करायची म्हणजे कितीतरी वाटचाल करायची म्हणजे असते. आज मी ती मंडळी आठवतो सगळी सुनीतांना आठवत असते तर त्या मंडळींचं काय झालं कोणतं आहे. त्या त्या वेळेला खूप भावली ज्यांची मनोगत अथवा खूप उत्तम निरूपण ज्यांनी केली तर ते जसं ते टीव्हीवर कहा ये बोलो म्हणून तर तसंही होण्याची शक्यता असते लक्षात घ्या. मी तरुण मुलांचं देखील वेगानी कौतुक करतो. पहिल्यांदा मी परवा म्हटलं आणि परत त्याचं नाव आल्यामुळे मी त्या निमित्ताने सगळ्या मुलांना सावध करतो की आपल्या कर्मफल त्यागाची युक्ती आपल्या प्रत्येक कर्मामध्ये असावी. आपलं मनोगत चांगलं झालं अगदी मनोगत असो गुरुस्तवन असो निरूपण असो प्रवचन असो हे झालं आणि आपल्या बाबतीतली गोष्ट संपली हे गरजला आणि आकाश स्वच्छ झाला. आता त्या मेघांनी आठवण ठेवायला देखील तो शिल्लक नाही. आपण कसा बरसलो मला आठवत की मी जेव्हा प्रथम स्वामीजींच्या हुजूर बाबीतल्या मोठ्या कार्यक्रमामध्ये मी बोललो तेव्हा माझं खूप कौतुक झालं. स्वामीजींनी त्यांच्या प्रवचनामध्ये कौतुक केलं की मला आता असं वाटतं की तरुण मुलं तयार होत चाललेली आहेत माझं काम आता संपलं असं स्वामीजी म्हणाले. ते मर्यादित अर्थाने घ्यायचं हे मला समजलेलं होतं कारण तेव्हा मी किती 23 वर्षांचा होता, 23 वर्षांचा होता, 78 सालची गोष्ट आहे, म्हणजे 21 वर्षांचा हे मर्यादित अर्थाने घ्यायचं असतं. मी स्वामीजींना एक कविता करून अर्पण केली, लौकिकाच्या फुले नाही भरले डोळे न घेता अर्पिले चरणी देवा. आणि मग ते पुढे सगळं काव्य काय आहे ते मला तुम्हाला सांगायचं नाहीये, पण या निमित्ताने या तरुण मुलांना देखील मी सावध करू इच्छित की खूप मोठी वाटचाल करायची आहे आणि स्थिरतेने करायची आहे आणि त्याच म्हणजे सेवा म्हणून करायची असल्यामुळं जशी ती मी गोष्ट सांगतो ना एका धर्मधराची की त्याचे गुरु बाण सोडत असत आणि त्याचा परिणाम काय झाला हे देखील पाहत असत ती गोष्ट. तसं तरुण असो मध्यमवयीन असो किंवा कोणीही असो आपल्या पारमार्थिक कृतीकडं आणि आपल्या सगळ्या कृतींकडं या दृष्टीने पाहायला आपल्याला शिकायचं आहे. हे पहिलं तो त्यांचा प्रश्न नव्हता, प्रश्न वेगळा आहे, सगळा प्रश्न वाचला, पण आपल्याला या पद्धतीने करायचं आहे. खऱ्या ठिकाणी काम करत असाल तर ते काम अगदी क्रिटिकल आहे आणि 4-5 तासच पुढे आणि मोठं प्रेशर आहे आणि 4-5 तासामध्ये तुम्ही तुमच्या टीमनी अथवा वैयक्तिक रीतीने तुम्ही ते काम त्याच्या कर्मफलाचा त्याग करायचा याचा अर्थ ते आपल्या क्रियमनोबुद्धीकडून आणि त्याचा आपल्या अंतर्मनावर अभिमानात्मक संस्कार होऊ द्यायचा नाही. जे झालं ते मग तशी काही चुकलेली कर्म असतात की हे यशस्वी कर्मांबद्दल देखे आदरिले कर्म देवे तरी समाप्तीचे पावे तरी विशेषे एक दोषावे हेही नको की निमित्ते कोणे एके ते सिद्धी न वचता ठाके तरी तेथी देवी अपरितोके शोभावे ना असं ज्ञानेश्वर भावे. बाकी कार्यक्षेत्र आठवा आणि त्या ठिकाणी मिळणारे यश आठवा अथवा अपयश आठवा, केंद्र आठवा, तिथं केलेली सेवा आठवा, ती सगळ्यांच्या मनाजोक्ती झाली, स्वामींच्या मनाजोक्ती झाली म्हणा किंवा त्या दिवशी आपल्याला तेवढा वेळ नाही मिळाला, त्याच्या आधी वेळ नाही मिळाला, आपण येऊन एक काही एक सादर केलं आणि ते नाही निमित्त झालं ते म्हणा. या दोन्ही गोष्टींकडं ते केलं आणि संपलं या भावाने आपण पाहू. म्हणजे याचा जो पहिला भाग होता की अमुक अमुक व्यक्तीचं जे मनोगत होतं त्या मनोगताने खूप प्रभावित आपण झालो आणि आता आपल्याला त्याचा विचार करून चालणार नाही, आपल्याला काय करायचंय. तर कोणामुळेच प्रभावित होऊ नका, केंद्रात येणाऱ्या कोणाकडे स्वामी प्रभावित होऊ नका, प्रमाणापेक्षा जास्त प्रभावित होऊ नका. तुम्ही ध्यानाला बसलेले आहात आणि तुम्ही डोळे उघडले इकडे तिकडे पाहिलं तर काही लोक ध्यानात चौसाला दिसली, काही छान ध्यानाला बसली दिसली तर प्रभावित होऊ नका. ते त्यांचं ध्यान करताय चांगली गोष्ट आहे, तुम्ही तुमचं ध्यान करा, चांगलं ध्यान करायचा प्रयत्न करा. सामूहिक साधनेमध्ये दुसऱ्याकडे पाहणं ही गोष्ट करायची नाही हे अगदी आपण लक्षात ठेवू. तुम्हाला सांगितलं आम्ही आपल्याकडे लहान वयात का आलो नाही यावर विचार करून भावने राहण्यापेक्षा ह्या क्षणापासून पुढे काय करू शकतो हाच विचार चालेल. अगदी बरोबर आहे, फक्त मी पाहण्याच्या दृष्टीने मी सांगतो. तसेच आपली आश्वासक वचने ही पुढे देतात ती चांगलं आहे. कितीही बिगी बिगी म्हटले तरी शारीरिक क्षमतेचा अडथळा हा येतोच, हेही खरंच आहे. आम्ही बहुतेक जण साधण्यासाठी शारीरिक दृष्ट्या फिट राहण्याचा त्यामुळे प्रयत्नही करतो. आपण सांगितलेल्या साधनेच्या मार्गाने प्रकृती बदलण्याचा प्रयत्न कसोशी करतो. जसं कोणाचं मनोगत असेल मला फार बरं वाटतंय असं ऐकून की आम्ही अशा पद्धतीने राहण्याचा प्रयत्न करतो. इथं असलेली जर संख्या लक्षात घेतली तर खरंच 50 पुढं किंवा 60 पुढं देखील जवळपास 30% लोक इथं आहेत. 50 पुढचं जर म्हटलं तर जवळपास 40% लोक आहेत आणि मग 16 वर्षापासून ते 50 वर्षापर्यंत 40 वर्षापर्यंत 60% लोक आहेत असं जर गृहित धरलं तर पुढच्या सगळ्या वयाच्या करता म्हणून हे अशा प्रकारे आपण स्वामीजींच्या आश्वासक वचनाने आपल्याला उमेद येते. तसंच मागचा विचार न करता या क्षणापासून आपल्याला करायचं आहे हे जर आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे आणि त्यामुळे मी म्हटलं की मला खूप आणि शारीरिक दृष्ट्या फिट राहण्याचा प्रयत्न करतो हे तर मला फार आवडलं. म्हणजे मला हा कोणाचा प्रश्न असेल पण जर सगळे 50 वर्षाच्या पुढचे शारीरिक दृष्ट्या फिट राहण्याचा प्रयत्न करत असतील म्हणजे त्यांच्या जीवनामध्ये रोज जर अर्धा तास व्यायाम असेल तर किती चांगलं आहे. परवा मी एक मला कोणीतरी व्हिडिओ पाठवला बरं का रत्नादेशच्या सोयच्या एक आजी दामले आजी ते त्यांचं नाव आहे आणि त्यांचं वय आता या 1 जानेवारीलाच त्यांचा वाढदिवस असतो असं त्याच्यात आहे आणि त्या 101 पूर्ण होती असं म्हटलेलं आहे. त्यांची मुलाखत आहे त्या शेजारी बसलेल्या तर त्या 101 वर्षाच्या वाटतच नाही ती पहिली पण मी कस तर मी जेवायला बसते सकाळी एक पोळी खाते मग दुपारी जेवताना एक पोळी आणि थोडा भात खाते आणि रात्री एक पोळी खाते म्हणतात पण आपण एक पोळी घेतली तर त्याच्यातली मी 70 जण बाजूलाच काढून ठेवते म्हणायच्या खाते असं त्या खाते म्हणजे मर्यादित खाते असं त्यांना सांगायचं. आणि नमस्कार नमस्कार माझ्या वयाच्या 7व्या वर्षी एका ख्रिश्चन बाईंनी शाळेत मला शिकवलं असं त्या खाते आणि ते नमस्कार मी घालते तर त्यांना विचारलं की किती घालता तर ते म्हणजे की हल्लीची मुलं घालतच नाही फार तर 10 घालतात मी 80 घालते. आपण नमस्कार कसे घालतो त्याचं प्रात्यक्षिक त्यांनी करून दाखवलं 80 नमस्कार काय घालतात. तर हे देव सोडून प्रत्येकाचा आदर्श जेव्हा आपण सांगतो तेव्हा तो फार 100% असतो. जसं विनोबा म्हणतात की सूर्य स्वतःला 100% जागरूक देतो तेव्हा कुठे आपल्या शरीरामध्ये आपल्याला काय 98, 97, 97.5 एवढी दुखदुख राहते आपल्या ठिकाणी गंड्यापुरती तर ते 80 घालत असतील तर 10 तरी घालावेत निदान असं. तर फिटनेस करता 50 पुढचे सगळे प्रयत्नशील जर असतील कारण हा एक प्रकारे वैयक्तिक प्रश्न आहे एक प्रकारे जर पाहायचं झालं तर थोडं आमच्या वयाचे सगळे म्हणून प्रश्न आहे तर फारच चांगलं आहे आपलं केंद्र फार चांगल्या रीतीने वाटचाल करत आहे असं मी नाही. त्यांचा खरा प्रश्न तर पुढेच आहे त्यांनी असं म्हटलेलं आहे की माझ्यासारख्या 60 crore उर्वरित आयुष्यात आपलं दिनक्रम आपल्याला अपेक्षित कसा ठेवा सांगाल का की जेणेकरून आपलं उर्वरित आयुष्यात साधना नेटाने करून हा वेग सोडताना आत्मबोध जरी होऊ शकला नाही असं म्हटलंय. का नाही होऊ शकला का होऊ शकणार नाही असं मी विचार याच कारण कुठेतरी तुलना आहे तरी या प्रश्नात की अमुक अमुक तरुण आहे आम्ही उशिरा आलो आणि उशिरा आलो हे मी फार मनावर घेत नाही पण आत्मबोध होऊ शकला नाही तर हे नको आपल्याला असं मी नक्की म्हणेन. जर सद्गुरूंनी सांगितले की तेच तू आहेस तर तोच मी आहे या विश्वासातच राहू असं मी सांगतो. सोहमच अखंड अनुसंधान ज्याला म्हणतो अखंड विचाराने चिंतनाने नामस्मरणाच्या योगाने म्हणजे राम राम असं म्हणत असताना आपण राम रूप आहोत असा भाव कर्म करताना हा देह मनबुद्धी काही कर्म करते आहे तरी देखील मी त्याच्यापासून अलिप्त आत्मरूप आहे हा बोध ठेवू नका असं 50 पुढच्या लोकांना कोणी सांगितलंय किंवा 64 कोणी असेल तर कोणी सांगितलंय. असं नको, असं नको, असं नको आपण. तर आपलं जे ना आहे सोपे ना आहे ते सद्गुण स्मरणाने भाव, आपल्या आत्मस्वरूपाचं स्मरणाने भाव. सगळ्या दिवसामध्ये सद्गुरूंच्या अदृश्य सह वास त्यांचा आहेच आहे. तो अनुभवत मी सोहम भाव करण्याचा प्रयत्न करेल असा संकल्प करावा. आपण ते नाही, आपण तेच आहोत, आनंद स्वरूप आहोत असं संकल्प करावा. आता मी 64 मी किती असा आहे, 62 प्लस 64 प्लस 62 प्लस. तर रोज सकाळी उठताना आमच्याकडे काय आहे की एकाला म्हणजे मला अगदी उद्धार लागत तर आमच्याकडे आणखी खोला लागतो. माझ्या हात हे कारण की जर सांगतो प्रतिक्रियेशी फोटो आहे पण असे होतात तो आता खाली वगैरे जरा दर्शवत आहे 62 प्लस. जरा हात वगैरे सोड पण त्याच्या आधी असा संकल्प कर आणि मग आपण आज काय काय करणार आहोत ते आठवा कोणत्या बोधाने असा संकल्प करा. मी ध्यानाला बसणार आहे तर ध्यानाला बसण्याची मोठी उत्सुकता असावी. आपण स्नान करत असू तर आपल्या देहाच्या शुद्धीबरोबर शाही क्रमाला अभिषेक चाललेला आहे. पुरुष सूक्त म्हणत नामस्मरण करणं माझी सवय असं मोठ्यांदा काहीच म्हणण्याची नाही. मनातल्या मनात कुठल्या ध्येयवाक्याचं स्मरण करत अथवा भाव ठेवून स्नान करणं आपली प्रत्येक क्रिया आपण सावधपणे करू शकतो. आपल्या वयाचा काय प्रश्न, काही प्रश्न नाही. जेवत असताना आपण सावधपणाने जेवावं. मध्ये कोणीतरी शिबिरामध्ये जेवत असताना जेवण झालं त्यांचं आणि माझं व्हायचं तर मला त्यांनी विचारलं की वेळ लागतोय का जेवायला. जेवण जवळपास त्यांनी जेवढं तेवढंच मी माझ्या मुलांनी माझा विचारला का होता तो माझ्या शैक्षणिक 7-7 वर्ष मी तुला किंवा 4 वर्षांनी तुला. पण मी म्हटलं की सगळ्या शरीरावर जसा परिणाम झालाय वयाचा तसं मला जाणवतो की माझ्या सामन्यावर देखील परिणाम झालाय. त्यामुळे मला प्रकट होत आहे पण मी जास्त वेळ चावून जेवतो आणि चावतो तेवढ्या वेळ मी नाम घेतो आणि त्यामुळे मला थोडा जेवायला वेळ लागतो. तर मी वयामुळं होतो चांगलं आहे जास्त चावून आणि जेवढं चावून नाम घेते आपण जर किंवा एखाद्या वाक्याचं चिंतन करत आपण असं जेवलो अशी प्रत्येक कृती मी सांगू शकेन तुम्हाला. तर आता तुम्हालाही अंदाज केले तशी आपल्याला त्याच्या रीतीने जगणं 64 प्लस त्याच्या रीतीने जगणं आवश्यक आहे. तर ते जगायला काय हरकत. स्वामीजी अशी गोष्ट सांगत असत की भगवंत प्रगट झाला. दोन जण उपासना करत होते तर भगवंत प्रगट झाला आणि तो म्हणाला की काय हवं ते माग. तेव्हा तो म्हणाला की मला मुक्ती हवी आहे आणि किती जन्मानंतर मला मुक्ती मिळेल असं विचार. तेव्हा भगवंत म्हणाले की तुला मुक्ती हवी आहे ना, 7 जन्मानंतर तुला मुक्ती मिळेल. आणि त्याच वेळेला भगवंत दुसऱ्याही भक्ताचं मन प्रगट झाला आणि त्याला त्याला तो त्या झाडाखाली बसला तर चिंचेच्या झाडाखाली तर या झाडाला जेवढी पानं आहेत एवढे जन्मानंतर होतील असं खुशी असं म्हणतो. तर जो सात जन्म तर तो म्हणाला की किती कडकड आता हे सात जन्म सात जन्म परत सतून करायचं सांगतील ते ऐकायचं साधना करायची कर्म करायचे तो रडायला लागला की आता काही काम मला अजून इतकी जन्म मला काढायचे आणि स्वामीजी एक गोष्ट सांगायचं आणि त्याला सांगितलं ते चिंतेला जेवढी पानं आहेत किंवा चिंतेचं पान नसतात तेवढं असतात शब्द आणि किती अगणित पानं चिंतेला लागलेली आहेत तर तो आनंदाने उद्या मानत होता की मी कधी मुक्त होणार हे डिफाईन झालं आता ही जी पानं आहेत एवढी एवढे जन्म घेतले की माझं काम झालं तर हा दृष्टिकोनाचा फरक आहे. भगवंत दोघांच्याही समोर पुन्हा प्रकट झाले आणि जो नाचक उद्या मानत होता तर त्याला म्हणाले अरे या क्षणाला मुक्त आहे त्या क्षणाला या क्षणाला आपण मुक्त आहोत हा भाव ठरायला सद्गुरु आपल्याला सांगतात. आपल्याला मृत्यूचा कशाला विचार करायचा आहे तेव्हा मग स्वामीजींची मूर्ती डोळ्यासमोर दिसणार आहे आत्ता दिसली म्हणजे तेव्हाही दिसणार आहे आत्ता प्रत्येक कर्मामध्ये असली की तेव्हाही असणार आहे असं आपण आणि आत्ता जर शंका असेल तर तेव्हाही शंका नाही तुम्ही कॅरम खेळणार कधी तर क्रीम मोठी धडाक्याने घेणारे लोक मी पाहिले तुम्ही घेत असाल आणि क्वीन नंतर कव्हर घेताना मात्र अगदी कव्हर लोकी असताना आणि तो समोर बसलेला असतो तो रिपीट करतो काहीतरी हालचाली करतो आणि ती सोपली अगदी त्या फोनवर आपटून मागतो. जीवन हे माइंड जे आहे ते लक्षात ठेवा त्यामुळं आपण जे करू ते कशा पद्धतीने कशा आत्मविश्वासाने जर करू अजूनही मी तुम्हाला याच्यातून युक्त्या सापडल्या असं मला वाटत पण स्थितप्रज्ञ लक्षण वाचा आणि प्रजहात यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान आत्मनी एव आत्मना तुष्टा स्थित प्रज्ञा हा सदो चेहरे. आज एक दिवस एकही मनोगत कामना मी माझ्या आत न ठेवता नाही ते जसं समोर येईल तसं मी मानत होते ही परमेश्वराची इच्छा आहे माझ्या बाबत नाही. एकच दिवस आता आणि त्या अभ्यासाचा दुसरा भाग म्हणजे आत्मनी एव आत्मना तुष्टा हे माझ्या आत्म्यामध्ये संतुष्ट होत आहे आणि मनोगत कामना मी दूर करेन आणि मग दुसऱ्या दिवशी काय करायचं दुसऱ्या दिवशी दुःखेशु अनुद्विज मनः एवढंच मी करीन आणि आत्मनी एव आत्मना तुष्टा त्या दिवशी जी दुःख वगैरे प्राप्त होतील ना मी उद्विग्नता धारण करणार उद्विग्न न होता मी दुःख सहन करीन ही बाह्य परिस्थिती आत्म्यामध्ये संतुष्ट ही आखी सुखेशु विकस सुहा तिसरा दिवस मला जिथं जिथं सुख होईल तिथं तिथं हे असंच राहू दे अशी इच्छा माझी सुहा वाढू देणार नाही किती वाहन आहे भगवद्गीते या सर्वत्र अनभि स्नेहा कुठं तुम्ही स्नेह न राखता एक दिवस घालवी मग पत्नीमध्ये नाही पतीमध्ये नाही मुलांमध्ये नाही सासवडांमध्ये नाही घरामध्ये नाही घरावर नाही कामावर नाही जो स्नेह संसारामध्ये असतो त्या स्नेहाखेरीज आणि त्याच्यातून प्राप्त होणारं जे शुभ आणि अशुभ आहे तसं वर्तन केलं तरी देखील काहीतरी प्राप्त होणार, ते शुभ तरी असेल किंवा अशुभ तरी असेल. न अभिनंदन न द्वेषी, जर शुभ प्राप्त झालं तर अभिनंदन करायला जाणार नाही, जर अशुभ प्राप्त झालं तर द्वेष करणार नाही. आणि परत आहेत आत्मनिय आत्मना पुष्कळ. तुम्हाला असं लक्षात येईल की एका दिवसाचा अभ्यास जड राहत नाही, जर निष्ठापूर्वक केला तर. मग ते संपलं की कर्मयोगी आहे, जीवन साधे ध्यानयोगी आहे, त्याच्या पुढं भक्त आहे, गुणातीत आहे, ज्ञानी पुरुष आहे. एकच लक्षण घे, अदम दिव एकच दिवस वर्तन करेल आणि आत्म्यामध्ये संतुष्ट. तुम्हाला असं वाटेल की आपल्या आपण 64+ आहोत, पण काय छान अभ्यास चालला. काळ ब्रह्मानंद करे असं होऊन जाईल. म्हणून आपण आपला जो अभ्यास आहे तो अभ्यास या प्रकारे करतो आणि मग सद्गुरूंचं श्रवण करतो आहे, ध्यान करतो आहे, उपासना करतो आहे, केंद्रात जातो आहे, सज्जनांची संगती आहे. एक दिवस जो समोर येईल त्याचं अभिष्ट चिंतन करा मनात ठेवा, त्याच्या कल्याणाची ईश्वराने त्याचं कल्याण करावं अशी प्रार्थना. एक दिवस सर्वांना ईश्वराने माझ्या सकट प्रेम द्यावं, त्याचं प्रेम सर्वांना अनुभवायला मिळावं. आणि मग वारा वाहतो आहे त्याच्यात ईश्वराचंच प्रेम मी अनुभवतोय, पाऊस पडतोय ईश्वराचंच प्रेम अनुभवतोय. अगदी पत्नीने रोजच्या स्वरात विचारलं की जेवायला येताय ना, ईश्वराचंच प्रेम. आणि मी जेवायला बोलवलं तर लगेच येत नाही, आता ते काय झालं तर ईश्वर मोठ्या प्रेमाने ही विचारपूस करते असं समजा. मला असं सांगायचं की हा आपल्या दृष्टीचा प्रश्न आहे. आपली जर दृष्टी तशी ठेवली तर आधी तर मुक्त होत आपण. अशा पद्धतीने आपल्याला कोणत्याही वयामध्ये आत्मविश्वासपूर्वक राहू म्हणजे झालं. त्या आत्मविश्वासाने जर आपण केलं तर मला वाटत नाही की वयाचा काही प्रश्न किंवा अडथळा मध्ये येईल. आणि हे सगळ्याच वयाच्या साधकांनी लक्षात ठेवायचं आहे. वय खूप पुढं आपल्याला अजून आयुष्य आहे, म्हणून आता कसंही करा असं म्हटलं तर आयुष्य फार महत्वाचे. जे माझ्यासारखा ताकी ओलांडलेला जो असतो तो जर मित्र एखादा भेटला तर 40 वर्षांपूर्वीच्या तपा काय करतो आत्ताच घेतलं तर की काय असं मानतो मी, ते अनुभवतो. पण प्रत्यक्षात मी किती पुढे गेलेलो असतो. हा काळ एखादी चुटकी वाजवावी तसा संपलेला असतो. त्यामुळे विश्वास ठेवू नका की आपल्याला खूप काळ आहे, तो असा पटकन निघून जातो. त्यामुळे सगळ्या वयाच्या लोकांकरता खरं म्हणजे ही एकच शिकवण आहे. हरी
ओला श्री ज्ञानदेव तुकाराम, श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय.